नमस्कार, मी निखिल कल्याणराव चव्हाण बोलतो आहे. मी आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो. हा विजय आपल्या सर्वांच्या विश्वासाचा आहे. जनसेवेला धर्म आणि कर्तव्य मानून आजवर केलेल्या कार्याला तुम्ही साथ दिली, पाठिंबा दिला. निवडणुकीसाठी दिवस रात्र कार्य करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार, सहकारी या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. आपल्याला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. धन्यवाद.